प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरामय. यामध्ये आज ऐकूया सुप्रसिद्ध ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर सचिन देवरे यांनी दिलेली माहिती. तांत्रिक सहाय्य सौरभ शिंदे यांचं, निर्माती गायत्री वस्ते. ऐकूयात निरामय.
नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर सचिन देवरे, जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, नाशिक. अवघड जागेचे दुखणे, ज्यात मूळव्याध म्हणजे पाइल्स, फिशर म्हणजे चिरा आणि बगंदर म्हणजेच फिश्युला असे तीन प्रमुख प्रकार आहेत. त्यातील फिशर ह्या अत्यंत त्रासदायी आणि वेदनादायी प्रकारावर आज आपण बोलणार आहोत. तर फिशर म्हणजे शौचाच्या जागेवर होणारी जखम, ज्यामुळे रुग्णास प्रचंड वेदना व आग त्या जागेवर होत असते. फिशरमध्ये शौचास लागून काही थेंब रक्त जाऊ शकते. फिशरमध्ये बाहेरच्या त्वचेची हाताला गाठ लागू शकते. त्या त्वचेच्या गाठीचा आकार शौचादरम्यान मोठा होतो आणि नंतर काहीसा छोटा होऊ शकतो. ही गाठ कायम स्वरूपाची असते. तसेच फिशरमध्ये पोटाचा दबाव जरी जास्त असला तरी शौचाच्या वेळी शौचाचं तोंड तेवढ्या प्रमाणात उघडत नाही, म्हणजे ती जागा काहीशी छोटी झालेली असते. या लक्षणांवरून आपल्याला फिशर झालाय असं समजावे. बद्धकोष्ठता म्हणजेच शौचाच्या वेळी खूप जास्त जोर लावावा लागणे. बद्धकोष्ठता होण्यास कारणीभूत आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा समावेश होतो. वारंवार शौचात जाणे, ठरलेल्या वेळेत शौचात जाऊन जोर लावत बसणे, कडक किंवा हार्ड स्टूल शौचास होणे, गर्भधारणेत 7व्या महिन्यानंतर येणारा पोटावरचा ताण, पोटात कुठल्याही कारणाने जमा झालेले पाणी, प्रसूतीच्या वेळी खूप जास्त वेळ कळा येणे व प्रसूतीसाठी खूप जास्त वेळ लागणे, या प्रमुख कारणांमुळे फिशर होऊ शकतो. फिशरची तीव्रता आपण कशी ओळखणार? सुरुवातीच्या टप्प्यात फक्त शौचाच्या वेळी आग होत असते. पुढील टप्प्यात शौचानंतर 1 मिनिट ते 1 तासापर्यंत आग व वेदना होऊ शकतात, तसंच रक्त जाऊ शकते. त्या पुढील टप्प्यात शौचानंतर कित्येक तास प्रचंड वेदना व आग होते. तिसऱ्या टप्प्यानंतर रुग्ण जेवण टाळू लागतो, कारण शौचात जावे लागले तर होणाऱ्या त्रासाच्या विचारानेच त्याचा थरकाप होतो. फिशर आजाराबाबत काही समज आणि गैरसमज आपल्या समाजात आहेत, जसे की फिशर पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, फिशरचं ऑपरेशन केल्यानंतर ते पुन्हा उद्भवू शकतं, फिशरचं ऑपरेशन केल्यानंतर त्या जागेवरचा कंट्रोल जाऊ शकतो, या आजाराचे निदान दुर्बिणीद्वारे होऊ शकते, तर असे बरेच काही गैरसमज आपल्यात असतात. तर यात काही प्रमुख मुद्दे असे आहेत की फिशर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, याचे ऑपरेशन करण्याची गरज असतेच असं नाही. बरेच रुग्ण फक्त खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आणि काही गोळ्या औषधं म्हणजे मेडिकेशन घेतले तरी हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. ज्या रुग्णांमध्ये खूप तीव्र स्वरूपाचा आजार किंवा त्रास होत असेल त्या रुग्णांमध्ये सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो. सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया केल्यानंतर या आजारात कुठल्याही प्रकाराचा कंट्रोल जात नाही. जे इंजेक्शन मूळव्याधसाठी दिले जातात त्या इंजेक्शनचा उपयोग या आजारात होत नाही किंवा ती या आजाराला ट्रीटमेंट नाही. या आजारात दिले जाणारे इंजेक्शन्स अजून प्राथमिक स्वरूपात आहेत, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन सुरू आहे. फिशरचा उपचार करण्यासाठी आपल्याला आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलून काही गोळ्या औषधं घ्यायला लागतात. काही तीव्र स्वरूपाच्या रुग्णांमध्ये लॅटरल स्पिंक्ट्रोटॉमी या सर्जरीने हा आजार पूर्णपणे बरा करता येतो. लॅटरल स्पिंक्ट्रोटॉमी ही शस्त्रक्रिया लेझर पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने सुद्धा करता येते. दोन्हीही पद्धतींचा रिझल्ट हा सारखाच असतो. लॉर्ड्स डायलेटेशन ही एक जुनी पद्धत आहे, ज्यात ती जागा मोठी केली जाते. काही रुग्णांसाठी ही पद्धत निवडली जाते. तर अशा प्रकारे अवघड जागेच्या दुखण्यातील फिशर या अत्यंत वेदनादायी प्रकारावर आज आपण बोललो. या बाबतीत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तुम्ही तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, त्यांना दाखवून त्या जागेची तपासणी करून घ्यावी व योग्य ते उपचार करून घ्यावेत. हे पूर्णपणे बरे होणारे आजार आहेत. मी डॉक्टर सचिन देवरे आपला निरोप घेतो. धन्यवाद.
निरामय या कार्यक्रमात आताच आपण सुप्रसिद्ध ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर सचिन देवरे यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं, निर्मिती होती गायत्री वस्ते यांची.
नाशिक मधील सुप्रसिद्ध ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन डॉक्टर सचिन देवरे यांचे सरू हॉस्पिटल.
मुळव्याध, भुगंदर, फिशर इत्यादी आजारांसाठी स्वतंत्र प्रोक्टोलॉजी विभाग.
पित्ताशय, हर्निया, अपेंडिक्स, पोटातील गाठ, आतड्यांच्या शस्त्रक्रिया यासाठी सरू हॉस्पिटल. जगातील सर्वात आधुनिक जर्मन तंत्रज्ञान आता नाशिक मध्ये.
सरू हॉस्पिटल, सोहोमी लाईट तूप साखरे लॉन्स मागे मुंबई नाका नाशिक।
फोन
80 870 30 000।